आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन। आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद। स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे। अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्मविरोधात कारवाई केली जाईल। उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत। तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं, असं आवाहन एनटीएनं केलं आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील, असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे। आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला। हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे। आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे। इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं। केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता। याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.